का आलास तू खेटायला आगीच्या घराला भेटायला? समजू नको मला साधी भोळी, मी आहे रे सुळावरची पोळी. नको करू असा तू दंगा, तुला दावीते मी आता इंगा. तर मग ऐक,
धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. हे धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. ढुलकीला बांधा पाय, याच्या गुरुच नाव काय? म्हणूनच म्हणते अन धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. आता धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. करतो आराध्याच्या मोर अन धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. आता धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. हे धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका. धरा ग बायनु याला मोकळ सोडू नका.